श्री चांगदेव 65। ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार। चांगदेव 65 17वी ओवी सुरू आहे। 17व्या ओवीवरील निरूपण आणि त्याचं विश्लेषण सुरू आहे। तया नाव दृश्याचे होणे संवित्ती दृष्टत्वा आणिजे देणे, हा ज्ञान प्रकाशच त्या दृश्याला दृश्यपणाला आणि दृष्ट्याला दृष्टापणाला आणत असतो। हे घडतं ते संवित्तीमुळे, बिंबा बिंबत्व झालेपणे प्रतिबिंबाचेनी। आता हे बिंब आरशातील प्रतिबिंबामुळे पाहणाऱ्याच्या मुखाला बिंबत्व प्राप्त झालं। तिथे आरसा हा संसार आहे। या संसारात पडलेलं प्रतिबिंब म्हणजे तुम्ही आम्ही सर्व, आणि मूळ बिंब कोण? आपण तर प्रतिबिंब झालो, बिंब म्हणजे तो आत्मा। आणि दिसतं का बरं? अंधार भुक्क असेल तर त्या भुक्क अंधारामध्ये आरसा जरी असेल तर तिथं चेहरा दिसेल का? चेहरा दिसण्यासाठी एका गोष्टीची गरज आहे, तो म्हणजे प्रकाश। प्रकाश जर नसेल तर आरशात प्रतिबिंबही दिसणार नाही। तिथे पडेल प्रतिबिंब पण दिसणार नाही। तर ज्याच्यानी हे दिसतं तो चित्प्रकाश आहे, ती संवित्ती आहे, तो ज्ञानप्रकाश आहे। जर ज्ञानप्रकाश नसेल तर मग ते अंधारात प्रतिबिंब पाल्यासारखं होईल। तर आपण जे जगतो आहे या जगामध्ये, या संसारामध्ये आपण जसे जगतो आहे ते अगदी अंधारात पडलेल्या प्रतिबिंबासारखं आहे। ते तिथे आहे आत्मरूपाने, तरीसुद्धा आपल्याला दिसत नाही। दिसायला काय पाहिजे होतं? मी एक पवित्र आत्मा आहे। दिसतं काय? मी एक देह आहे। मी दिसायला सुंदर आहे, मी गोरा आहे, मी सावळा आहे, मी काळा डोंबळा आहे, हे दिसतं। हे कशामुळे दिसतं? कारण संवित्ती नाही आहे, ज्ञानप्रकाश नाही आहे म्हणून। आणि ज्ञानप्रकाशाने जर पाहिलं तर हे दिसेल की हे प्रतिबिंब नव्हे, हे बिंबाचंच प्रतिबिंब आहे। इथे प्रतिबिंब मुख्य नाही, यातलं बिंब मुख्य आहे। हा बोध जोपर्यंत चांगला ठसत नाही तोपर्यंत हे कळायला काही मार्ग नाही। या 17व्या ओवीचा आणखी विश्लेषण आपण आज करूया, जेणेकरून हा भाग आपल्या अंतकरणात चांगला ठसेल। सुरू करूया आजचा भाग। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। काल आपण बोलत होतो की दृश्य दर्शन आणि दृष्टा, आता यात रिपिटेशन होत आहे बरं का? तरीसुद्धा रिपिटेशनच्या कॉस्टवर पण आपली अंडरस्टँडिंग चांगली झाली पाहिजे, आपल्याला हा भाग चांगला समजला पाहिजे, म्हणून ते परत परत रिपीट करायला काही हरकत नाही। हे सगळं दृश्य जे दिसते आपल्या आपल्या डोळ्यांनी, या चेहऱ्यावर लागलेले जे दोन डोळे आहे ज्यांना आपण आईज म्हणतो, नेत्र म्हणतो, ते नेत्र या शरीराचे आहेत आणि ते फक्त इन्स्ट्रुमेंट्स आहेत। त्याच्याने काय दिसते? जे काही घडत आहे आपल्या आपल्या समोर, ज्या काही घटना होत आहे, घडत आहे, जे होत आहे, ते सगळं दिसते, हे भौतिकदृष्ट्या दिसते। पण दृश्य जे आपल्या समोर आहे, हा जो संसार आहे, हा संसार माऊलींनी आत्तापर्यंत सिद्ध करून दाखवलेला आहे की ही हा संसार जो आहे तो ज्ञानप्रकाशामुळे आपल्याला कळून येईल की हा सगळा परमात्माच आहे। परमात्मा काबर आहे? कारण सर्वांभूती आत्मास्थित आहे, आणि आत्मा हा गरिबाचा असो की श्रीमंताचा, सर्वांचा आत्मा एकाच योग्यतेचा आहे. तो माणसाचा असो की जनावरांचा, सर्वांचा आत्मा एकाच योग्यताचा. तो सूक्ष्मजीवांचा असो किंवा पशुपक्ष्यांचा, सर्वांचा आत्मा एकाच योग्यतेचा आहे. आता योग्यता शब्दसुद्धा आपण वापरतो आहे कारण आपल्याला योग्यता शब्द माहिती आहे किंवा कॅरेक्टर माहिती आहे किंवा लक्षण माहिती आहे. हे शब्द आपण लहानपणापासून ऐकलेले आहेत म्हणून आपण तो शब्द वापरतो. अन्यथा यांच्यामधली तुलना करण्यासाठी कोणता शब्द उपयुक्त नाही आहे. कुठलाच शब्द असा बनलेला नाही आहे जो उपयुक्ततेने तुलना करू शकेल दोन आत्म्यांची. कारण आत्मा प्रत्येक डायमेन्शननी, प्रत्येक ॲट्रिब्यूटनी आयडेंटिकल आहे. आयडेंटिकल म्हणजे तंतोतंत आहे, सगळीकडून तंतोतंत आहे. कालच्या की परवाच्या भागात मी बोललो होतो की मेडिकल सायन्समध्ये आत्मा काय आहे याची गहन चर्चा झाली आणि अनेक प्रयोग झाले. एका मोठ्या नंबर ऑफ पेशंट्स जे मृत्यूला जाणार आहेत त्यांचं ॲनालिसिस करण्यात आलं आणि असा निष्कर्ष त्यांनी काढला की 4 ते 5 ग्राम वजन असतं आत्म्याचं. त्याचं वजन, आता त्याला वजन कसं असेल काय असेल माहीत नाही, पण तो एनर्जीचा फॉर्म आहे. काहीतरी असं होतं की मरण्याच्या आधी आणि जस्ट मेल्यानंतर 1-2 सेकंदानंतर त्या माणसाच्या वजनामध्ये 4 ते 5 ग्रामचा फरक पडला. कोणतं तरी असं तत्व त्या शरीरातून निघून गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या वजनात थोडासा फरक पडला. बाकीचं काही तुलना करता येत नाही, त्या मुर्द्यालाच काही विचारता येत नाही, त्याचा तर इंटरव्ह्यू घेता येत नाही. तर हे जे काही होऊ शकतं सायन्समध्ये, त्या सायन्सच्या माध्यमातून हे करण्याचा प्रयत्न केला. आता इतरही काही बायोलॉजिकल, बायोकेमिकल, फिजिओलॉजिकल प्रोसेसेस इतरही काही चालत असतील, नसतील असं नाही, काहीतरी चालत असतीलच, पण अंडरस्टँडिंगसाठी एक जेव्हा एक तत्व निघून जातं शरीरातून, चेतना तत्व, तर त्या चेतना तत्वाचं वजन 4 ते 5 ग्राम असावं, असं एक ब्रॉड अंडरस्टँडिंग सायन्सच्या माध्यमातून आपल्याला माहीत आहे. आणि तो आत्मा, ते जे तत्व, ते जी संहती किंवा ते जे मास किंवा ते वजन, तेच दृश्य बनतं आणि पाहणारा दृष्टा त्या दृश्याला पाहतो. कसा पाहू शकतो? जर संवित्ती असेल तर. संवित्ती म्हणजे ज्ञानप्रकाश असेल तर. ज्ञानप्रकाश असा सूर्यासारखा प्रकाश पडतो का बाहेरून? नाही. सूर्याचा प्रकाश दिवसभर असतो, रात्री गायब होतो, तसा ज्ञानप्रकाश असतो का? नाही. ज्ञानप्रकाश हा चित्त स्वरूप असतो, हा चित्त प्रकाश आहे. आणि हा जो प्रकाश आहे हा ज्ञानप्रकाश असल्यामुळे याचा रात्रंदिवसाशी काही संबंध नाही. आणि त्या संवित्तीच्या माध्यमातून, त्या ज्ञानप्रकाशाच्या माध्यमातून तो दृष्टा सर्व जगाला दृश्य रूपाने पाहतो. हळूहळू त्याला अनुभव होतो की अरे, हे सर्व दृश्य तर माझ्यासारखंच आहे. मग काही काळाने दर्शन या प्रोसेसच्या माध्यमातून, कारण पाळण्याची क्रिया दर्शन आहे, त्या दर्शनाच्या प्रोसेसच्या माध्यमातून तो ते दृश्य जे आहे तो दृष्टाच होऊन जातो. म्हणजे दृश्यात आणि दृष्ट्यामध्ये काहीच भेद शिल्लक राहत नाही, कारण ते आयडेंटिकली इक्वल होतात. आता 1 अधिक 1 2 असं होत नाही, 1 अधिक 1 1च होतं, किंवा 1 कोटी अधिक 1 तरी एकच होतं. अशी ही उच्च स्थिती दृष्ट्याची आहे. आणि तो दृष्टा जेव्हा हे अनुभव करतो की अरे, हे सगळं तर मीच होतो, पाहणाराही मीच होतो, पाहण्याची क्रियाही मीच होतो, आणि ज्याला पाहिलं तोही मीच होतो, जेव्हा असं होतं तेव्हा तो पाहण्याची क्रियाच तिथे संपून जाते. आणि मग तो दृष्टा निराळा उरतच नाही, कारण तो सुद्धा संपूर्ण जगताचा एक भाग होऊन जातो. अशी जी उच्च स्थिती होते, माऊली ज्ञानेश्वरांनी 9व्या अध्यायामध्ये, ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये हे थोडंसं एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. आणखीन ब्रॉड अंडरस्टँडिंग येण्यासाठी आपल्याला त्याचा इथे त्याची दखल घेणे आवश्यक आहे. माझे या विस्तारलेपणाचे निनावे हे जगचीनो हे आघवे जैसे दूध मुराले स्वभावे तरी ते ची दही। माझे या विस्तारलेपणाचे निनावे हे जगचीनो हे आघवे आणि जेव्हा मी दृष्टा म्हणून हे सगळं दृश्य पाहतो हा सगळा संसार हा सगळा विस्तार हा मीच झालेलो आहे असं जेव्हा मी पाहतो हे जगची नोही आघवे तेव्हा हे सगळं जग हे संपूर्णच जाते मला हे जग वेगळं दिसतच नाही म्हणून माझ्यासाठी आता हे जग वेगळं उरलंच नाही कारण हा संपूर्ण जगाचा विस्तारच मी आहे। जैसे दूध मुराले स्वभावे तरी तेची दही दूध होतं लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरियानी त्या दुधाला दह्यामध्ये कन्वर्ट केलं आता दूध पूर्णपणे दह्यात परिवर्तित झालं दुधाचं दही झालं तर दह्याच्या अवस्थेमध्ये दूध शिल्लक राहिलं का अजिबात नाही आता ते पूर्ण दही झालं ते जमलं आणि म्हणून दूध हे शिल्लक राहिलं नाही तर दृश्य जेव्हा दृष्टा म्हणून मी जेव्हा पाहिलं की हे सगळं दृश्य तर मीच आहे आणि मीच होऊन राहिलो हा सगळा विस्तार माझाच आहे असं जेव्हा मी पाहिलं तर मग मी आता हे जग वेगळं माझ्यासाठी उरलंच नाही तर इथे त्या दह्यासाठी दूध हे उरलंच नाही। किंवा दुसरं उदाहरण देतात की बीजची जाहले तरू अथवा भांगारची अलंकारू तैसे मजे काचा विस्तारू ते हे जग। हे संपूर्ण जग माझा एकट्याचाच विस्तार कसा आहे मी एक आहे आणि माझ्या अवती भोवती असणारे सगळे अनेक आहेत असं चर्मचक्षुनी दिसतं पण माझ्या आतल्या चक्षुने जेव्हा मला दिसू लागलं संवित्तीमुळे ज्ञानचक्षुमुळे किंवा ज्ञानप्रकाशामुळे जेव्हा मला हे जाणवलं की त्यांच्यात आणि माझ्यात भेद नाही ते आणि मी एकच आहे तर मग काय झालं त्याच्यानी मी तू हा भाव संपला मी वेगळा तू वेगळा हा भावच संपला। का बीजची झाले तर एक बी पेरलं तर त्याचा वृक्ष निर्माण झाला नाही का बीज मोडे वृक्ष होय वृक्ष मोडे बीजी सामाय किंवा झाड मोडे बीज होय आणि बीज मोडे बीजी सामाय झाड मोडे बीजी सामाय असा झाडाचा आणि बीजाचा आपण आधी पण ऐकलेला। किंवा सोन्याचे पार्टिकल्स आणि सोन्याचा अलंकार सोन्याचा रवा आणि सोन्याचा अलंकार ते दोन्ही एकच आहे एकाचा विस्तार दुसरा आहे असं म्हणतात। एक हा शब्द फार महत्त्वाचा द्वैत दाखवायचं असेल तर दोन एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विरळा जाणे हरिपाठामध्ये माऊली सांगतात एक नाम हरी द्वैत नाम दुरी जेव्हा द्वैत असेल तेव्हा ही जगत निराळा आणि मी निराळा असं वाटवेल दृश्य वेगळा आणि दृष्टा वेगळा हे जाणवेल जर द्वैत असेल तर आणि जेव्हा हे सगळं एक होऊन जाईल तर तेव्हा एकच उरेल असं म्हणतात। महावीर स्वामी फार लहान होते राजाचा मुलगा राजाला वाटलं की हा खूप स्लो आहे लवकर बोलत नाही लवकर चालत नाही हा चालला नाही लवकर हा बोलला नाही लवकर शिकला तरी पाहिजे कमीत कमी ह्याला राजपुत्र होणार पुढे याला राजघरानं पुढे घेऊन जायचं आहे तर त्याच्यासाठी एका ट्युटरची व्यवस्था केली घरी येऊन शिकवणारा शिक्षक तो शिक्षक त्याला शिकवायला बोलवण्यात आला आणि महावीरांना शिकवणी सुरू झाली महावीरांना शिकवण्यात आलं सुरुवातीला काही अ आ शिकवलं असेल त्यात काही महावीरांचा इंटरेस्ट नव्हता, म्हणून मास्तराला वाटलं की यांना अंकापासून सुरुवात करायची. जसं तुमच्या आमच्या लहानपणी चेंडू दांडूचा एक पंतोजी शिकवायचे शाळेत, गिरवायचे, एक गोला काढायचे आणि एक सरळ रेषा चेंडू आणि दांडू दोघांमिळून एक असं लिहायला शिकवायचे, तसं महावीरांनाही गिरवायला शिकवायला सुरुवात केली. ते गिरवू लागलेत. राजाने एक दिवस त्या गुरुजींना विचारलं, पंतोजींना विचारलं, काही प्रगती आहे? त्यांनी म्हटलं हो. विद्यार्थी एक लिहायला शिकला. नंतर एका महिन्याने विचारलं तर म्हटलं एकच लिहितोय. मास्तरांनी खूप प्रयत्न केला, दोन शिकवायचे, तीन शिकवायचा, पण तो एकवरतीच थांबला. तर महावीरांना एक दिवस त्यांच्या वडिलांसमोर ते शिक्षक घेऊन गेले आणि त्यांना सांगितलं की हा तुमचा मुलगा हा एकच्या पुढे काही शिकतच नाही, एकच्या पुढे सरकतच नाही. तर त्यांना त्यांच्या वडिलांनी म्हणजे महाराजांनी विचारलं की बाळा का रे, एकच्या नंतर दोन तीन चार भरपूर असतं ना, खूप शिकायचं आपल्याला. महावीरांनी उत्तर दिलं, बस एक शिकलो मी, एक पर्याप्त आहे, हे एकच आहे सगळं, सगळं शिक्षण एकामध्ये येऊन गेलेलं आहे. निम्न शिक्षण, मध्य शिक्षण, उच्च शिक्षण सगळं एकामध्ये येऊन गेलेलं आहे, म्हणून मी एकाच्या पुढे मला अजून काही शिकायचंच नाही. अर्थ असा होता की हे सगळा जो विश्वाचा सगळा पसारा, हा विस्तार, हा सगळा विस्तार, हा दिसणारा विस्तार आहे, हा अनावश्यक आहे असं म्हणत नाही आहे, बरं का? हा अनावश्यक आहे असं म्हणत नाही आहे. शंकराचार्यांनी सुद्धा याला जगन मिथ्या असं म्हटलं आहे, पण मिथ्या शब्दाचा अर्थ लोक चुकीचा काढतात. मिथ्या म्हणजे खोटा असा होत नाही, मिथ्या म्हणजे परिवर्तनशील. ते ठीक आहे, ते आवश्यक आहे, माणसाच्या विकास प्रक्रियेचा तो भाग आहे, म्हणून ते खोटं आहे असं नाही. पण खऱ्या स्वरूपात जर पाहिलं तर हे सगळं एक आहे, याच्यामध्ये भेद नाही, आणि हा अभेदपणाच आपली आध्यात्मिक पातळी वर घेऊन जाऊ शकतो. का बीजची जाहली तरू तैसे मज एकाचा विस्तारू ते हे जग, हे अव्यक्तपणे थिजले तेची मग विश्वाकारे वो थिजले, तैसे अमूर्ती मिया विस्तारले त्रैलोक्य जाणे. हे अव्यक्तपणे थिजले, आधी बोललो होतो आपण व्यक्तातून अव्यक्तात जोपर्यंत आपण जिवंत आहे असं म्हणतो ना, म्हणजे आपण व्यक्तात आहोत, या शरीरात आहोत, आणि या शरीरातून निघून गेल्यानंतर आपण अव्यक्तात जाणार, आणि ते जाणे कसं? खोबऱ्याचं तेल हिवाळ्याच्या दिवसामध्ये गोठतं, त्याला थोडं गरम केलं की पातळ होतं. उन्हाळ्यामध्ये पातळ अवस्थेत असतं, हिवाळ्यात गोठलेल्या अवस्थेत असतं. तसं व्यक्त जेव्हा अव्यक्तात जातं तेव्हा ते गोठलेल्या अवस्थेत असतं. तेची मग विश्वाकार्य ओथी जेले, आणि तेच जेव्हा व्यक्तामध्ये येते, पातळ होते उन्हाळ्यात, तेव्हा ते व्यक्तामध्ये येते आणि ते संसारासारखं, जगासारखं दिसू लागते. तैसे अमूर्ती मिया विस्तारले त्रैलोक्य जाणे, असा माझा ह्या त्रिलोकाचा विस्तार आहे आणि हा अमूर्त आहे, असं माऊली ज्ञानेश्वर महाराज नवव्या अध्यायात सांगतात. पुढेही म्हणतात, महदादी देहाते ये अशेषही भूते परी माझ्या ठाई बिंबते तैसे जळी फेण. पाण्यामध्ये जो फेस येतो त्या फेसामध्ये बबल्स दिसतात आपल्याला, ते थोडावेळे बबल्स असतात, त्याच्यामध्ये आपल्याला निरनिराळे रंग दिसतात, इंद्रधनुषी रंगसुद्धा दिसतात, आणि थोड्यानंतर लगेच ते बबल्स फुटतात, ते बुडबुडे फुटतात. तर तोपर्यंत आपलं जगणं असतं आणि बुडबुडा फुटला म्हणजे आपण अव्यक्तात गेलो, परत तो फेस तयार होतो, परत बुडबुडे उठतात. महदादी देहाते ये अशेषही भूते, आणि हे सगळी जी भूते दिसत आहे, सगळे जे आकार प्रकार दिसत आहे ना, माणूस, जनावर, स्त्री, पुरुष, हे सगळं काही दिसत आहे, ते महदादी देह आहेत. महदादी मायेपासून निर्माण झालेले आहेत, मायेने कंट्रोल केलेले आहेत, आणि माया अनडिझायरेबल नाही आहे, मायासुद्धा परमात्म्याचंच एक रूप आहे, पण मायेच्या अंधकारात आपण बुडतो आणि आत्म्याच्या प्रकाशात आपण जगतो. म्हणजे संवित्ती असेल तर प्रकाशाने आपण आत्म्याला पाहू शकतो. आणि महदादी माया जेव्हा डॉमिनेट होत असते तेव्हा आपण देहरूपाने स्वतःला पाहतो आणि जीव हा त्या गुणांमुळे आणि सर्व बंधांमुळे गुरफटल्या जातो. आणि जन्मोजन्मीचा हा जो आपला प्रवास आहे, पुनरपि जननम पुनरपि मरणम, हा संपत नाही. असा हा उच्च प्रतीचा बोध माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवांना या 17व्या ओवीच्या अनुषंगाने सांगितलेला आहे. फार गहन गोष्टी आहेत. फार शांतपणे एक एक शब्द मनात उतरवून ऐका, सावकाश ऐका. आज इथे थांबायच्या आधी या ओवीचा पुनरुच्चार करूया. तया नाव दृश्याचे होणे संवित्ती दृष्टत्वा आणि जे तेणे बिंबा बिंबत्व झाले पणे प्रतिबिंबाचे. या संवित्तीमुळेच या जगामध्ये आपल्याला परमात्मा दिसू शकतो. संवित्ती म्हणजे ज्ञानप्रकाश नसेल तर मायेचा अंधकार आपल्याला परमात्मा दिसू द्यायचा नाही. परमात्माला पाहायचं असेल तर संवित्ती अत्यंत आवश्यक आहे, ज्ञानप्रकाश अत्यंत आवश्यक आहे, आत्म्याचा चित्प्रकाश अत्यंत आवश्यक आहे. आज इथेच थांबूया. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.